पद्धती आहेत ऐतिहासिक, व्याकरणाचा मूळ निवासी जीव आणतो पडसर माती, प्राण हिरवा माझा देव आहे वागोबा, प्रगती तुमच्या बाद आमच्या जंगलात न मागवा, पैसा किती दाखवाल भौतिक सुखाचे साखरवाल, भविष्य तुमचे हायला वाढ मी जगतो हाय तो वर्तमान, प्रगतीची तुमचे भोग पाहता पैसे छापते कोण, झाडे आमची कापते कोणी, जंगलात मेट्रो मागते कोण, झाले हाय जगणे दुःख हे पिंजऱ्यात घालता जनावर मुखे, केले माला मताचे तुकडे पाहू ना दे तुम आकाश मुकळे, गोड बोले नेता ते सोंगाळे आदिवासीचे घर मने झोपडे, सोंबडे तर लपाडा बोंबले, स्वयं खिशामध्ये रोकडा कोंबले, पाहू आम्ही का तुमची पुढं पाणी, पाहू तरी किती तुमची कसवाणी, निशी दिने आवाज येता अशा ती, आता वस्तू माती कपाळा तटी, धरी न पाणी होईल राणी, येता यात मग येईल क्रांती, भीत ना तुला मी दिलं का माझी हाफी हाफी चढवो फासी,
माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं, अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायचं, अरे
आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं,
पसंद है खोटा विकास ना है तुम जैसे चोरों पे विश्वास, मेट्रो बनाने उखाड़ो तुम झाड़, जब झाड़ ना बचेगे कैसे लोगे सांस, घर मेरा जंगल खुला आकाश, तुम आए त्रास देने करने इसका नाश, प्रकृति का बना वो मजाक, यही प्रकृति से बनी मानव जात, हो माच रहे हो हमें भगा, जिनके हमसे तुम हमारी जगह बस बचा, ये जीने का तरीका तुम वो भी जिनके करे हमें तबाह, सजा पक्षी प्राणी की है क्या, क्यों पीने बेदखल कर रहे ऐसा, उद्योगी सरकार हमें रहे फंसा, हमें बटा के ये बना रहे पैसा, और बसा रहे फलती सोच, भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हें दोष, पर अफसोस वो ना देख सकेंगे वो, सहते हुए अपने अगली पीढ़ी को, खुद तुम जियो और जीने दो, लगाओ पौधे जब तक जीवित हो, मूर्खो उठो अपनी सोच बदलो, या ना कुछ बचेगा फिर खोने को, जीने को एक है प्राण, उसकी भी कागज में तुम मांगो पहचान, आदिवासी हूँ गरीब इंसान, कैसे साबित करूँ मेरा है स्थान, मैं किसान उठाऊ अनाज और हर प्राणी मेरे परिवार समान, खुद पे करो तुम बसे कैसा, बचालो अपनी ये सोने की खान,
त्याग आम्हा काय मागता, त्याग आम्हा काय मागता।